पुढील नोंद आहे कुत्रा अर्थात डॉग. स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील कॅनिडी कुलामधील कुत्रा सर्वपरिचित प्राणी आहे. माणसाळलेल्या कुत्र्याचे शास्त्रीय नाव कॅनिस फॅमिलियारिस असे आहे. तीक्ष्ण दृष्टी, तिखट कान आणि अतिशय तीव्र घ्राणेंद्रिय यासाठी हा प्राणी प्रसिद्ध आहे. या वैशिष्ट्यांमुळेच कुत्र्याचा उपयोग गुन्हे शोधण्यासाठी, गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी तसंच बॉम्ब स्फोट विरोधी दलात करण्यात येतो. कुत्र्याची उंची साधारणतः 40 ते 50 सेंटीमीटर असून डोके आणि धड मिळून लांबी 60 ते 70 सेंटीमीटर असते. शेपूट 30 ते 40 सेंटीमीटर लांब असते. पूर्ण वाढलेल्या नरकुत्र्याचे वजन 10 ते 12 किलोग्रॅम पर्यंत भरू शकते. मादी मात्र वजनाने कमी असते. कुत्र्यांच्या रंगात विविधता आढळते. ते पांढरा, काळा, तपकिरी अशा रंगांचे असतात. कुत्र्याचे पाय लांब मजबूत असून त्याला झाडावर चढता येत नाही, पण पोहता येते. कुत्रा हा पायाच्या बोटांवर जोर देऊन चालणारा प्राणी असून त्याच्या पुढच्या पायाच्या पंजाला 5 आणि मागील पायाच्या पंजाला 4 बोटे असतात. बोटाला नख्या असतात. दाताची एकूण संख्या 42 असते. जीभ मऊ असून तिच्यावरील द्रवाच्या बाष्पीभवनाने कुत्रा शरीरातील उष्णतेचे नियमन करू शकतो. कडक उन्हाच्या वेळी कुत्रा आपली जीभ बाहेर काढून सावलीत बसतो. सर्वसाधारणपणे 1 वर्षाच्या नरमादी प्रजननक्षम असतात. प्रजननाचा काळ विशिष्ट नसून नेहमी प्रजनन होते. पावसाळ्याच्या वेळी प्रमाण जास्त असते. एका विणीत 8 ते 10 पिले होतात. कुत्रीला 5 स्तनजोड्या असतात. 5 वर्षांनी कुत्रीची जननक्षमता कमी होऊ लागते आणि 8 वर्षांच्या सुमाराला संपूर्णपणे नष्ट होते. पिलांचे डोळे जन्मतः बंद असतात. 21 दिवसानंतर डोळे उघडले जातात. सुरुवातीला काही काळपर्यंत पिले दुधावर पोसली जातात. पिले लहान असताना मादी त्यांची काळजी घेते. कुत्रा ठराविक क्षेत्रातील जागेतून फिरतो. तो रस्त्याने जाताना ठिकठिकाणी मूत्र सोडून क्षेत्र आखून घेतो. परका प्राणी आला असताना गुरगुरणे, ओरडणे, भुंकणे, भीती वाटत असताना कर्कश आवाज काढणे, दुसऱ्याबरोबर भांडण चालू असताना शेपटी वर करून ताठरपणे चाल करून जाणे, पराभव झाला असताना उताणे पडणे किंवा शेपूट पायात घालून केकाटत पळून जाणे, जिंकल्यावर पराभूत कुत्र्यावर गुरगुरणे, प्रणयाराधनातील विशिष्ट वर्तणूक आणि संभोगस्थितीत काही काळ राहणे इत्यादी कुत्र्याच्या लकबी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सुमारे 14,000 वर्षापूर्वीपासून कुत्रा हा मानवाचा सोबती आहे. फार पूर्वीपासून माणसानं त्याला पाळलं आहे आणि कुत्र्यानं देखील इमानदारपणे माणसाची मैत्री केली आहे. शिकार करणे, गुन्हे शोधणे, राखणदार, सोबती, लाडका पाळीव प्राणी, आंधळ्यांचा मार्गदर्शक, संशोधन कार्य आणि मनोरंजन इत्यादींसाठी कुत्र्यांचा उपयोग होतो. हल्ली अस्तित्वात असलेल्या कुत्र्यांचे वाण निरनिराळ्या जातींच्या संकरातून आणि संकरित प्रजेच्या संकरांपासून उत्पन्न झालेले आहेत. त्यांची संख्या सुमारे 400 पर्यंत आहे. काही वाण याप्रमाणे आहेत: पॉइंटर, स्पॅनियल, ग्रेहाउंड, जर्मन शेपर्ड, एस्किमो, बुल टेरियर, पोमेरियन, बुलडॉग, चावचाव, लॅब्राडॉर रिट्रिव्हर. भारतामध्ये केनेल क्लब ऑफ इंडिया KCI या संस्थेमार्फत कुत्र्यांची पैदास, प्रदर्शने, कायदेशीर नियम, कुत्र्यांचे प्रश्न वगैरे कार्ये केली जातात. माणसांप्रमाणे कुत्र्यांमध्ये प्राकृतिक आणि संसर्गजन्य रोग असतात. हृदयरोग आणि कर्करोग यासारखे प्राकृतिक रोग कुत्र्यांना होतात. यकृतशोथ पिसाळ रोग अर्थात आलर्क रोग, नृत्यवात, कुत्र्याचा उन्माद, लेप्टोस्पायरोसिस, गोचिडजन्य ताप, कृमिजन्य रोग असे इतरही रोग त्यांना होतात. बाह्य जीवोपजीवी संधिपाद किडीमुळे कुत्र्यांच्या त्वचेला अतिशय कंड सुटते. ही कीड कुत्र्यांच्या केसांच्या मुळात घुसते. केस गळून पडतात. या रोगाला लूत असे म्हणतात. लूत बरी होण्यासाठी गंधक मलमाचा उपयोग करतात. लेप्टोस्पायरोसिस हा संसर्गजन्य रोग लेप्टोस्पायरा इक्टेरोहॅमा रेजिका व लेप्टोस्पायरा कॅनिकोला या जीवाणूंमुळे होतो. कुत्र्याच्या मूत्रात हे जीवाणू आढळतात. महापुराच्या काळात जीवाणूयुक्त मूत्र पाण्यात मिसळून माणसातही हा रोग झाल्याचे आढळते. ही नोंद प. व्ही. सोहनी यांनी केली आहे.